வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய யே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹலமோஹசாந்தயே புண்டலீகவரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய. ஜய ஜய ரகுவீர சந்த். ஸ்தானே ருஷிகேஷ தவ ப்ரகீர்த்யா ஜகத் ரக்ஷாம்சி பீதானி திஷோ த்ரவந்தி சர்வே நமஸ்யந்தி ச சித்த சங்காஹா. அப்பன் மாக்சர் எல் பாயல அக்கராவே அத்தியாயத்துல அத்தியாயச்சா எக்குன் அடாவா அப்பன் கேட்லா. ஹி ஜெ ஸ்லோக ஆஹேத் 36 பசுன் 46 பரெந்த் அர்ஜுனாச்சா முகாதுன் பகவந்தான்சி க்ஷமா மாகித்லி கேலி. ते श्लोक आपल्याला पाहायचे आहेत. त्या श्लोकाच्या पार्श्वभूमी करता म्हणून आपण जवळपास सर्व 11 आतापर्यंत झालेल्या अध्यायाचा आढावा घेतला. अर्जुन हात जोडून भगवंतांच्या पायावर डोकं ठेवेपर्यंत सद्गतीत झाला. भीत भगवंतांना प्रणाम करू लागला असं संजयांनी वर्णन केलेलं आहे. एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य कृतांजलिर्वेपमान किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीत भीत प्रणम्य. अर्जुन सद्गतीत झाला याचं कारण भगवंतांची आपल्यावर कृपा आहे हे त्या महासंहारामध्ये महामारीमध्ये अर्जुनांनी पाहिलं. आपणच फक्त वाचलो, पांडवच फक्त वाचले असं अर्जुनांनी पाहिलं. एवढंच नव्हे तर तशा प्रकारचं वचन भगवंतांचं अर्जुनांनी ऐकलं की हे सर्व काळाच्या पोटात काळाच्या उदरात जाणार आहेत, चाललेले आहेत, तुम्ही फक्त त्याला अपवाद आहात असं ऐकल्यामुळं त्याचे प्राण जाता जाता राहिले असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे आणि तो सद्गतीत झाला. संहार करण्याची सवय असणारा अर्जुन समोर चाललेला हा संहार पाहून अत्यंत घाबरला. जेव्हा संहार करत असते एखादी व्यक्ती तेव्हा तो संहार त्या व्यक्तीच्या डोक्यात शिरलेला असतो. त्यावेळेला त्याला जाणीव नसते की आपण काय करतो आहोत. पण संहार दुरून पाहणं ही फार कठीण गोष्ट आहे, फार अवघड गोष्ट आहे. केवळ पाहणं आणि अर्जुनांनी अशा प्रकारचा संहार पाहिला, अद्भुत संहार. भगवंतांनी काळ रूपाने होऊन जो केला तो अर्जुनांनी समक्ष पाहिला, डोळ्यांनी पाहिला. कोणाची डोकी उडालेली पाहिली, कोणी चिरडून मेलेले पाहिले. आणि अर्जुन अत्यंत घाबरून गेला. अर्जुनाने भगवंतांच्या मुखातून असं ऐकलं की मी या सर्वांना आधीच मारलेला आहे, मयई वैते निहताः पूर्वमेव, मी या सर्वांना आधीच मारलेला आहे. युद्धाच्या पूर्वीच आपल्याशी लढणारे जेव्हा अर्जुनाने मेलेले पाहिले तेव्हा अर्जुन एकूणच घाबरून गेला. ज्यांना मेलेले आहेत त्यांनाच परत मारायला भगवंत सांगतायत. या ठिकाणी अर्जुनाची स्वतःची बहादुरी, स्वतःच कर्तृत्व जणू शून्य झालेलं अर्जुनाने पाहिलं. अर्जुन घाबरून गेला. आपल्याकडून तर करवत आहेत पण हे आधीच मेलेले आहेत, यांना भगवंतांनीच मारलेलं आहे, अशा रीतीने कोणाच्या तरी हातचं निमित्त होताना पाहून अर्जुन घाबरला. आणि भगवंतांच्या तोंडून अर्जुनाने अर्जुनाच्या विजयाबद्दल जरी ऐकलं तरी देखील अर्जुन तसाच घाबरलेला होता, कारण आपला विजय देखील आपल्या कर्तृत्वाने नाही हे अर्जुनाला समजलं. भगवंताच्या इच्छेने आपला विजय आहे, अर्जुनाच्या अहंकाराला बसलेला तो धक्काच होता. असं असल्यामुळे अर्जुन घाबरला. अर्जुनाने हात जोडले, कपाळ भगवंतांच्या पायाला लावलं, सद्गदित झाला आणि भीत भीत अर्जुन नमस्कार करू लागला. नमस्कार करण्यामध्ये देखील अर्जुन घाबरतो आहे, दूर राहण्यामध्ये देखील भीती आहे आणि नमस्कार करण्यामध्ये देखील भीती आहे. अशा प्रकारची एक चमत्कारिक मनस्थिती अर्जुनाची झाली आणि त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी फार विलक्षण रीतीने केलं. आपण मागच्या वेळेला पाहिलं, ऐसी आघवीची हे कथा तया अपूर्ण मनोरथा, संजया सांगे कुरुनाथा ज्ञान देवो म्हणे, मग सत्य लोकोनी गंगा जळ सुटलिया वाजत खळाळ, तैशी वाचा विशाळ बोलता तया, विशाळ अशा वाचेनी. अर्जुन ऐकत होता भगवंतांच्या म्हणजे विश्वरूपाच्या वाचेचंही वर्णन या निमित्ताने ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. ना तरी महामेघांचे उमाळे, वारंवार महामेघांमधून नाद यावे गडगडाट व्हावा, तशा रीतीने ते विश्वरूप अर्जुनाशी बोलत होत. घडघडीत एके वेळे का घुमघुमीला मंदार मंदराचळे क्षीराब्धी जैसा, तैसे गंभीरे महानादे हे वाक्य विश्व कंदे बोलिले अगाधे अनंत रूपे. हे अर्जुने मोटके ऐकिले आणि सुख की भय दुणावले हे नेणो, परी कापी नले सर्वांग तयाचे. अर्जुनाला हे सगळं ऐकून सुख झालं का भय हे कळत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मी नाही सांगू शकत अर्जुनाला सुख झालं आणि मी नाही सांगू शकत अर्जुनाला भय झालं, पण अर्जुनाचं सर्वांग कापायला लागलं एवढं खरं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सखोलपणे वळली मोट, जशी मोट वळावी तसा अर्जुन सखोल वाकला आणि तैसेची जोडले कर संपुट. आणि शरीराची मोट वळत असताना दोन्ही हात देखील जोडले गेले आणि वेळोवेळा ललाट चरणी ठेवी, आणि आपलं कपाळ भगवंतांच्या चरणांवर वेळोवेळा ठेवायला लागला. एकदाच नव्हे तर परत परत नमस्कार करायला लागला. देवीची काही बोलो जाये तेव्हा बोलायचा काही प्रयत्नही करू लागला. तव गळा बुजालाची ठाये, पण गळ्यातून कंठातून शब्द बाहेर पडत नव्हते, कंठ बुजालेला होता. हे सुख की भय होये हे विचारा तुम्ही, हे सुखानी होत होतं त्याला की भयानी, याचा तुमचा तुम्ही विचार करा. तरी तेव्हा देवाचे नि बोले, अर्जुना हे ऐसे जाहले, निया पदांवरून देखिले श्लोकींच्या, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे सुख होतं अर्जुनाचं का भय हे तुमचं तुम्ही बघा, पण भगवंत बोलल्यानंतर अर्जुनाची ही अशी स्थिती झाली, मी या पदांवरून देखिले श्लोकींची या, मग तैसाची भेण भेण. तसाच भीत भीत पुढती जोहारुनी चरण, चरण वंदन करत वारंवार, मग म्हणे जी आपण ऐसे बोलिले ती. मग अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला की आपण असं म्हणताय ना, तरी अर्जुना मी काळू आणि जी ग्रासी जे तो माझा खेळू, हा बोलू तुझा कीर आढळू मानू आम्ही. तुम्ही असं म्हणालात की मी काळ आहे आणि काळानी ग्रास घेणं सर्वाचा हा माझा खेळच आहे. हे जे तुझं बोलणं आहे तर ते बोलणं आढळ आहे, याच्यामध्ये बदल होणार नाही असं मी मानतो. परी तुवाजी काळे आजी स्थितीची वेळे ग्रासीजे, हे न मिळे विचारासी. अर्जुन घाबरत का होईना विश्वरूपाशी बोलायला लागला, हा संहाराचा काळ नाहीये. जगताचा संहार होण्याचा जेव्हा काळ असेल तेव्हा मान्य आहे की तू काळ होऊन सगळ्यांना ग्रासून टाकतोस, पण ही स्थितीची वेळ आहे, विश्व धारण होण्याची ही वेळ आहे, आणि त्यावेळेला तू हा जो संहार करतो आहेस हे न मिळे विचारासी. हे कसं काय घडतं आहे हे कळत नाहीये, असं अर्जुन विश्वरूपाला म्हणतो आहे. कैसे नि अंगीचे तारुण्य काढावे, कैसे नव्हे ते वार्धक्य आणावे. तारुण्य आहे ते काढून जे नाही ते वार्धक्य अंगाला द्यावं, देहाला द्यावं. म्हणून करू म्हणसी ते नव्हे बहुत करूनी. म्हणून तू काळ होऊन सर्व जगताचा ग्रास करतो आहेस ते पाहवत नाहीये. हा जी चौपाहारी न भरता कोणेही वेळे श्री अनंता, काय माध्यान्नी सविता मावळ तू आहे. हा माध्यान्नाचा काळ आहे आणि त्यावेळेला सूर्यानी मावळणं ही किती विचित्र गोष्ट असावी. तरी तुझं अखंडित काळा तिन्ही आहाती जी वेळा, त्या तिन्ही परी सबळा आपुलाली या समयी. तू काळ आहेस हे मान्य आहे, पण योग्य वेळेला तू काळ हो, असं अर्जुन विश्वरूपाला म्हणायला लागला. अकाळी तू काळ होऊन माध्यान्न जेव्हा आहे तेव्हाच दिवस मावळावा, अशा रीतीने तू का वर्तन करतो आहेस. जे वेळी हो लागे उत्पत्ती, ते वेळी स्थिती प्रळयो हरपती. ज्यावेळेला उत्पत्तीची वेळ असते त्यावेळेला स्थिती नसते आणि प्रलय तर मुळीच नसतो. आणि स्थितीकाळी न मिरविती उत्पत्ती प्रळयो, आणि जेव्हा स्थिती असते तेव्हा उत्पत्ती आणि प्रळय हे दिसत नाहीत. पाठी प्रळयाची वेळे उत्पत्ती स्थिती मावळे, हे कायसे नही न ढळे अनादी ऐसे. आणि याच्यात फरक होत नाही, ही स्थिती अनादी आहे. म्हणून आजी तव भरे भोगे, स्थिती वरती जत आहे जगे. एथ ग्रसीसी तू हे न लगे माझ्या जीवी. तू या सर्वांचा ग्रास करतो आहेस हे मला तरी काही पटत नाहीये, मला तरी हे मानवत नाहीये, असं अर्जुन विश्वरूपाला म्हणतो आहे. तुम्ही असं बघा की जगतामध्ये निर्माण अखंड घडत आहे. चार दिवसापूर्वी जिथं काही नव्हतं तिथं कळी धरते आहे, फूल होतं आहे. आज जिथं फूल आहे तिथं उद्या निर्माल्य होतं आहे. काल झालेलं फूल आज संपत आहे. रोज मृत्यू घडतो आहे, रोज जन्म होतो आहे, रोज स्थिती देखील आहे. अर्जुनाने जेव्हा विश्वरूप पाहिलं तेव्हा विश्वरूपाच्या अंग प्रत्यंगामध्ये अनेक ठिकाणी प्रलय होत असतो, अनेक ठिकाणी स्थितीचा काळ असतो, अनेक ठिकाणी नवीन उत्पत्तीचा काळ असतो. पण हे सर्व अर्जुनाने एका वेळेला पाहिलं. अर्जुन एकाच वेळेला सर्व दिशांना पाहत होता, अत्यंत दूरचंही पाहत होता, अत्यंत जवळचं देखील पाहत होता. सूक्ष्म देखील अर्जुनाला समजत होतं, दूरचं देखील अर्जुनाला दिसत होतं. असं असल्यामुळं काळरूपाने भगवंतांनी सर्वांचा ग्रास केलेला एकाच वेळेला अर्जुनाला दिसत होता. आता देखील ती क्रिया चालूच आहे. आपण केवळ पृथ्वीची गोष्ट करतो आहोत, पण पृथ्वीवर देखील अनेक ठिकाणी आत्ता संहार चाललेला आहे, अनेक ठिकाणी पृथ्वीवर देखील आत्ता उत्पत्ती चाललेली आहे आणि स्थिती देखील आहे. पण एकच गोष्ट प्रकर्षाने दिसणं असं अर्जुनाला झालं. आणि पृथ्वीच्या व्यतिरिक्त देखील किती ठिकाणी जीवन असेल, शास्त्रज्ञांना मोठी उत्कंठा आहे, उत्सुकता आहे, आहे असा त्यांचा भरोसा देखील आहे. अनेक ठिकाणी जीवन संपत आलेलं असेल. शत जन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या. कुठेतरी सूर्य मालिका विझत असेल, कुठेतरी निर्माण होत असेल, अनेक ठिकाणी घडामोडी चालू असतील. मी असं ऐकलं की एक महात्मा इथं पृथ्वीवर देह ठेवता झाला आणि त्वरित स्वर्गामध्ये जाऊन पोहोचला. स्वर्गाच्या भल्या मोठ्या दारापाशी उभा होता. दार तर बंद होतं, ते दार उघडणार कसं कळत नव्हतं. त्या दाराचा दरवाजा एवढा भला मोठा होता, खाली पाहत होता की हजारो लोक जमलेले आहेत, अंत्ययात्रा निघालेली आहे, सर्वजण आपण स्वर्गात गेलो आहोत असं बोलता आहेत, श्रद्धांजलीचे कार्यक्रम चाललेले आहेत, पाहतो आहे आणि स्वर्गाच्या दारात आहे, दार मात्र बंद आहे. आपल्या क्षीण हाताने तो दार वाजवत होता, तर एवढं मोठं प्रचंड लाकूड त्याच्या त्या वाजवण्याने वाजत देखील नव्हतं. उंचच उंच मोठमोठे बुरुज होते, त्या बुरुजाला देखील काही ठिकाणी झरोके होते, त्याची दारं लावलेली होती. कितीतरी वेळ गेला, आणि एक झरोका उघडला आणि कोणीतरी पाहिलं तर त्याच्या डोळ्यात एवढं तेज होतं की तो जणू फेकला जावा. त्याला असं लक्षात आलं की आपण आल्याचं बहुतेक स्वर्गात समजलेलं आहे आणि स्वतः इंद्र आपल्याला न्यायला आलाय. एवढी तेजस्वी व्यक्ती, एवढं तेज डोळ्यात त्याने कधी पाहिलं नव्हतं. त्याने विचारलं तर तो तिथला पहारेकरी होता. त्यांनी सांगितलं की कधीच मृत्यू झालाय पृथ्वी लोकावर, कधीच मी इथे येऊन पोहोचलोय, अजून दरवाजे कसे उघडत नाहीयेत, आज जाऊन विचारा. तेव्हा तो म्हणाला की तुम्ही कुठल्या पृथ्वीवरून आलात, इथं कितीतरी पृथ्वीवरून लोक येतात. तुमच्या पृथ्वीचा आयडी नंबर काय, आयडेंटिफिकेशन कोड काय, त्याला कळे ना पृथ्वीवर स्वर्गात या पृथ्वीचा काय आयडेंटिफिकेशन कोड आहे, काही नोंद नाही, काही माहिती नाही. तो खरं म्हणजे प्रवचन करणारा होता, लोकांना शिकवणारा होता, स्वर्गात कसं घडतं ते सांगणारा होता, पण स्वर्गातला बराचसा भाग त्याला माहितच नव्हता. एवढ्या मोठ्या जगत व्यवहाराचं एकदम दर्शन होणं हे अर्जुनाला भीतीदायक वाटलं. म्हणून अर्जुन म्हणायला लागला की स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या, तुझी जी कीर्ती आहे जगत प्रवृषत अनुरज्यते च, ही कीर्ती ऐकून सगळं जग अत्यंत आनंदित होतं आणि तुझ्यावर प्रेम करतं, तुझ्या अनुरागामध्ये पडतं, तुझ्यावर अनुरक्त होतं. स्थाने हे योग्यच आहे असं अर्जुन त्या विश्वरूपाला म्हणायला लागला. स्थाने ऋषिकेश, हे ऋषिकेशा तव प्रकीर्त्या, तुझी कीर्ती ऐकून सगळं जग अत्यंत तुष्ट होतं आणि तुझ्यावर अनुरक्त होतं, हे योग्यच आहे. रक्षांसी भीतानी, राक्षस भिऊन घाबरून पळून जातात, हे योग्यच आहे. दिशो द्रवंती, सर्व दिशांना राक्षस पळून जातात, हे तुझ्याबाबत घडतं ते योग्यच आहे. सर्वे नमस्यंती च सिद्ध संघा, आणि सर्व सिद्ध संघ तुला नमस्कार करतात, अशा रीतीने तुला नमस्कार करणं सिद्ध संघांनी हे देखील योग्यच आहे. अशी अर्जुन क्षमा मागत असताना भगवंतांची स्तुती करायला लागला. हे सर्व योग्यच आहे. या श्लोकाला विनोबांनी विष्णू पंजर मंत्र असं म्हटलेलं आहे. साधनेतली अंतराय साधकाचे या श्लोकाच्या पठणाने दूर होतात असं विनोबा म्हणतात. कारण राक्षस अर्थात राक्षसी प्रवृत्ती, आसुरी प्रवृत्ती किंवा दुष्ट प्रवृत्ती तुझी कीर्ती ऐकून दूर पळतात, त्यामुळे साधकाच्या ठिकाणी असणारी देखील आसुरी प्रवृत्ती साधकापासून दूर पळते. आसुरी प्रवृत्ती अहंकाराने निर्माण होते. देव कोण असेल, देवापेक्षा मी सामर्थ्यवान आहे. आढ्योभी जनवान अस्मी कोण्योस्ति सदृशम मया, आसुरी प्रवृत्तीचं हे लक्षण आहे. मी आढ्य आहे, माझ्यासारखा दुसरा कोण असेल. अशा प्रकारचा साधकाच्या मनात असणारा भाव आसुरी प्रवृत्तीचा साधकापासून दूर जातो. हे सर्व दुसऱ्यांना नाही लावून पाहायचं, हे सर्व आपल्याला लावून पाहायचं. भगवंतांचं किंवा विश्वरूपाचं अशा रीतीचं जे महात्म्य आहे, त्या महात्म्यामुळं जीवाला आपल्या क्षुद्रतेची खात्री पटावी आणि आपल्या ठिकाणी असणारा आसुरी भाव दंभो दर्पो अभिमानश्च क्रोधाः पारुष्यमेवच, अशा प्रकारचा अज्ञानाचा भाव नाहीसा व्हावा. रक्षांसी भीतानी दिशो द्रवंती, राक्षस घाबरून सर्व दिशांना पळून जातात. सर्वे नमस्यंती च सिद्ध संघाः, आणि आपल्या आत असणारा जो सात्विक भाग आहे तोही आतच आहे. देव ही आतच आहे आणि आसुर देखील आतच आहे. दैवासुर संपत्ती ही बाहेर नाहीये, बाहेर तर असेल पण बीज रूपाने आपल्या ठिकाणी देखील आहे. कल्याण व्हावं या हेतूनी आपण मारले न जावं या हेतूने आपल्याला आपलं स्वाभाविक अमृतत्व प्राप्त व्हावं या भावाने जीवो ब्रह्मैव नापरहा अशी श्रुतीच आहे. जीव हा मुळातच अमृतत्वाला प्राप्त झालेला ब्रह्मस्वरूप आहे, पण तो तुझ्या कृपेने ब्रह्मस्वरूप होणार हे लक्षात घेऊन आतले सर्व सिद्ध संघ तुला नमस्कार करतात हे योग्यच आहे. अर्जुन म्हणायला लागला, तव संकेते देव बोले अगा, या दोन्ही संन्यासीची मरण पुरले ते प्रत्यक्षची तुझं दाविले येर यथा काळे जाण. तुला जे दाखवलं तर ते यथाकाळी मरणार आहेत, तुला मात्र ते आत्ता दिसलं, असं ते विश्वरूप अर्जुनाला बोलता आहे म्हणत आहे. आणि अर्जुनाला जेव्हा भगवंत म्हणाले की तुम्ही पांडव मात्र याच्यातून वाचाल, हेही संकेतानेच वाचाल, यथाकाली पांडव जाणारच आहेत, पण आत्ता तुम्ही गेलेले नाही आहात असं म्हटल्यामुळे अर्जुनाच्या जीवात जीव आला आणि अर्जुन लढण्यासाठी प्रवृत्त झाला. कोणी वाचणार नाहीये. तव संकेते देव बोले अगा, या दोन्ही संन्यासीची मरण पुरले ते प्रत्यक्षची तुझं दाविले येर यथा काळे जाण. हा संकेतू जव अनंता वेळू लागला बोलता, तव अर्जुने लोकू मागुता देखिला यथास्थिती. असं संकेत जेव्हा विश्वरूपाने दिला तेव्हा अर्जुनांनी त्या सगळ्या आपल्या आपल्याशी युद्ध करणाऱ्या आपल्या आणि पराव्या जे शत्रू पक्षाचे होते पण तेही आपलेच होते अशा सर्वांकडे अर्जुनांनी परत एकदा डोळे उघडून पाहिलं किंवा अर्जुन पाहू शकला. मग म्हणत असे, देवा तू सूत्री विश्व लाघवा. हे जे विश्व लाघव आहे, विश्व चमत्कार आहे, त्याचं सूत्र ज्याच्या हातात आहे असा सूत्री तू आहेस. तो सूत्रधार असतो की नाही, त्याला ज्या बाहुल्यांना पाडायचंय त्या बाहुल्यांना तो पाडतो, बोटाच्या ठिकाणी त्याची सगळी कला असते. ज्यांना जिंकवायचंय त्यांना तो जिंकवतो, ज्यांना पाडायचंय त्यांना तो पाडतो, ज्यांना मारायचंय त्यांना मारतो, ज्यांना तारायचंय त्यांना तारवतो. जग आला मा आघवा पूर्वस्थिती पुढती. तू सूत्री आहेस आणि विश्व लाघव करून जगत रूपानी जग निर्माण होत. हे मला समजलं आणि पूर्वस्थितीला मी आलो. परीपडिलिया दुःख सागरी तू काढसी का जयापरी, ते कीर्ती तुझी श्रीहरी आठवीतासे. पण दुःखाच्या सागरामध्ये पडलेल्यांना, बुडत असलेल्यांना तू बाहेर काढतोस ज्या प्रकाराने बाहेर काढतोस, ती तुझी कीर्ती हे श्रीहरी मी आठवतो आहे. गजेंद्र महासंकटी वास पाहे, तया कारणे श्रीहरी धावत आहे. उडी घातली जाहला जीवदानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. दुःख सागरामध्ये पडलेल्यांना तू त्याच्यातून बाहेर ज्या प्रकाराने काढतोस तशी तुझी पसरलेली कीर्ती मी आठवतो आहे. कीर्ती आठविता वेळोवेळा भोगी तसे महासुखाचा सोहळा. भगवंतांची कीर्ती आठवता आठवता भक्ताला महासुखाचा सोहळा चाललाय असं वाटायला लागत. प्रल्हाद असुर कुळातला त्याच्या वडिलांनी जवळपास अमरत्व मिळवलेलं होतं, जवळपास, कुठल्याही शस्त्राने नाही मरण, घरामध्ये नाही, घराच्या बाहेर देखील नाही, वर मिळवताना देखील काय चातुर्य असतं. गंमत अशी आहे की साधना करत असताना सगळे लीन असतात, प्राप्तीच्या वेळेला परत जर प्रकृतीने डोकं वर काढलं काय हेतूनी साधनेला सुरुवात केलेली आहे हे साधना करताना कळत नाही. किती नम्र, किती डोळ्यातून उघडणारं पाणी, किती तपश्चर्या, भगवंत प्रसन्न झाल्याखेरीज राहत नाहीत. म्हणून साधना करत असताना जसं पाहावं कोणाला तसं साधना पूर्ण होताना देखील तशीच बुद्धी स्थिर राहतीये का हे देखील पाहावं. साधना पूर्ण होण्याचा अवसर आला की परत वैयक्तिक महत्वाकांक्षावर येतात. जे असुर आहेत ते सगळे खूप मोठी साधना केलेले होते, खूप मन एकत्र करण्याची शक्ती त्यांच्याही ठिकाणी होती आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहून ठेवली आहे, साधूस न कळे दुर्जनाची बुद्धी. दुर्जन देखील उपासना करेल तर सज्जना एवढ्या तीव्रतेने करतो पण प्राप्तीच्या वेळेला फरक होऊन जातो आणि अशा वेळेला तो जगतामध्ये खरंच असुर म्हणून वावरायला सुरुवात करतो. आणि सज्जनांच्या नेहमीच आश्चर्याचा न समजल्याचा असा हा प्रकार राहतो सज्जनांच्या पक्षी की हा असा होता तर याला वर का दिला, भगवंतांनी मग याला वर का दिला. आपल्या स्वतःला एकत्रित केलं, स्वतःच्या मनाचं अमन केलं की एक मोठी शक्ती निर्माण होते आणि मग परत प्रकृतीतून काहीतरी जर अवास्तव निर्माण झाली महत्वाकांक्षा तर कोणाच्या हातात आहे. हिरण्यकश्यपूंनी तेच केलं. हिरण्यकश्यपू नंतर नंतर विष्णूचा द्वेषच करायला लागला कारण आपण आता अमर झालो अशी भावना भूमिका झाली. पूर्वी कधी काळी साधना केलेली होती, उपासना केलेली होती, भगवंताला प्रसन्न करून घेतलेलं होतं, त्यामुळं ते बीज प्रल्हादामध्ये आलं. जेव्हा जन्म झाला तेव्हा असुराच्या पोटी कसा जन्म झाला, तर पूर्वी हा साधकच होता त्यामुळं प्रल्हाद साधक म्हणून निपजला. असं म्हणतात की बारा खडी 52 मुळाक्षर घोटवत असताना अ ब क म्हटल्याबरोबर प्रल्हाद थांबत असे, डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहत असत. शिक्षक ठेवलेला होता, राजाचा सम्राटाचा मुलगा, तो जर रडतोय आणि त्याला काही असुविधा निर्माण झाली तर शिक्षकाचाच खात्मा व्हायचा. म्हणून शिक्षक घाबरून विचारत असे की काय झालं, तेव्हा प्रल्हाद म्हणत असे की क शब्दाने मला कृष्णाची आठवण आली न शब्दांनी मला नारायणाची आठवण आली. याच्यात भक्त लक्षण दिसायला सुरुवात झाली. हिरण्यकश्यपूनी सगळ्या राज्यात दंडक घातलेला होता की विष्णूची कोणी पूजा करणार नाही, जर आता पूजा केली जाईल तर माझी. आणि घरात त्याचा मुलगाच पूजा करायला लागला, नारायणाचं नाव घ्यायला लागला. म्हणून हिरण्यकश्यपूनी विचारलं की कुठे तुझा नारायण. तेव्हा प्रल्हाद म्हणायला लागला की हा प्रश्नच अवास्तव आहे, सर्व ठिकाणी तो आहे. कुठे म्हणजे काय? तुमच्यामध्ये देखील आहे, माझ्यामध्ये देखील आहे, जडवस्तूमध्ये देखील आहे. आणि ती गोष्ट घडली की त्याने खांबाला लाथ मारली. भगवंतांनी प्रल्हादाच्या वडिलांना मारला आणि प्रल्हादाचं रक्षण केलं. कीर्ती आठविता वेळोवेळा भोगी तसे महासुखाचा सोहळा. ऐकताना देखील आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं, महासुख वाटत. तेथ हर्षामृत कल्लोळावरी लोळत आहे, देवा जियालेपणे जग धरी तुझ्या ठाई अनुराग. तू जेव्हा म्हणालास की हे यथाकाळी मरतील, तेव्हा वाचल्याच्या आनंदाने सर्व जगत तुझ्या ठिकाणी अत्यंत अनुरक्त झालेलं मी पाहतो आहे. आणि दुष्टातया भंग अधिकाधिक, आणि दुष्टांच्या भावनेचा भंग होताना अधिकाधिक भावना भंगत असलेल्या दुष्टांच्या मी पाहतो आहे, असं अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला. पै त्रिभुवनींची या राक्षसा महाभय तू ऋषिकेशा, म्हणून पळता ती दाही दिशा पहिलीकडे. एथ सुर नर सिद्ध किन्नर किंबहुना चराचर, ते तुझ देखोनी हर्ष निर्भर नमस्कारित असती. बाकी सर्व तुला पाहून हर्ष निर्भर झालेले आहेत आणि तुला नमस्कार करताहेत. रक्षांसी भीतानी दिशो द्रवंती सर्वे नमस्यंती च सिद्ध संघाहा. भगवंतांनी जे भगवंतांचं जीवन कार्य सांगितलं चौथ्या अध्यायामध्ये, त्याच्याशी अर्जुनानी केलेलं हे वर्णन जमतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर भवती भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य सदा आत्मानम सृजामि अहम, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. कस्माच्च ते न नमेरन महात्मन गरीयसे ब्रह्मणोप्यादिकर्त्रे अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षरम सदसत तत् परम यत. अर्जुन म्हणायला लागला, कस्मात जते न नमेरन महात्मन गरीयसे ब्रह्मणोप्यादिकर्त्रे. गुरुंचे ही गुरु, सृष्टी करता ब्रह्मदेवाचाही तू करता असल्यामुळं ब्रह्मणहा अपि आदि, ब्रह्मदेवाचा देखील तू आदि आहेस, ब्रह्मदेव देखील प्रथम आहे असं आम्हाला वाटत होतं. पण ब्रह्मदेवाच्या देखील पूर्वी तू होतास, तुझ्यापासून ब्रह्मदेव निर्माण झाला. ब्रह्मणहा अपि आदि कर्त्रे, ब्रह्मणा ब्रह्मदेवाचा देखील कर्ता असलेला, ब्रह्मदेवाच्याही आदि प्रारंभी असलेला तू गरीयसे फारच श्रेष्ठ आहेस. ब्रह्मदेव गुरु तर ब्रह्मदेवाचाही तू गुरु आहेस. कस्माच्च ते न नमेरन महात्मन. तुझ्या महात्म्याला हे सर्व सिद्ध संघ का नमस्कार करणार नाहीत असं अर्जुन विश्वरूपाला म्हणायला लागला. ते नमस्कार करतात हे योग्यच आहे. याच कारण अनंत तुला अंत नाही. देवेश सर्व देवांचाही तू देव आहेस. जगन्निवास सर्व जगत तुझ्या ठिकाणी निवास करत. त्वम अक्षरम तू अक्षर आहेस. अविनाशी आहेस. सदसत तू सत आणि असत दोन्हीही तू आहेस. तत् परम यत आणि सत आणि असत याच्या पलीकडे देखील तू आहेस. अर्जुन काय वर्णन करायला लागला. ब्रह्मदेवांनी सर्व सृष्टी निर्माण केली. विष्णूंनी जगताचं धारण केलं. आणि जेव्हा नाश होतो तेव्हा शिव रुद्र विश्वाचा नाश करतात. एका परमात्म्याच्याच कार्याचे हे तीन भाग आहेत. ब्रह्मदेव विष्णू आणि शिव एकमेकांपासून मुळीच वेगळे नाहीत. जगत झालं असं जर मानलं तर ब्रह्मदेव झाला. समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे अगाजे झालेची नाही असं जर असेल तयाची वार्ता पुससी काही. जे वेगळे वेगळे वाद आहेत सिद्धांत आहेत त्याच्यात अजातवाद हा जो वाद आहे तो असं म्हणतो की इथं वेगळं काही झालेलंच नाहीये. जगत या नावाचा पदार्थच नाहीये. परमात्माच आहे. अशा वेळेला ब्रह्मदेव तरी कसा होईल. जर जगत झालं तर ब्रह्मदेव असणार. जर जगत झालं तर विष्णू असणार. जर जगत झालं तर शिव असणार. आमच्या पक्षी जगत झालेलं आहे. याचं कारण आम्ही देहानी आहोत अशी आमची भावना आहे. सर्व जगत आहे अशी आमची भावना आहे. आम्हाला जन्म आहे. आम्हाला मृत्यू आहे. आम्हाला आदी आहे. आम्हाला आद्य अंत आहे. आम्हाला मध्य देखील आहे. त्यामुळे ब्रह्मदेव आहे. पण त्या ब्रह्मदेवाच्याही आधी तू आहेस. आणि तू अंत नसलेला असा आहेस. आपल्याला अनंत या शब्दाचा अर्थ देखील नीट कळत नाही. आपल्याला वाटतं की असेल खूपच दूर असेल की ज्याचा अंत आपल्याला समजत नाही. अनंत ही गोष्ट आपण कल्पनेनेही पाहू शकत नाही. अंतच नाही असं कसं असेल असं आपल्याला वाटेल. एक नदी वाहते आहे. तिचा उगम आपल्याला माहीत नाही. आणि ती कुठं समुद्राला मिळते आहे ते माहीत नाही. फारच लांब फारच दूर अशी आहे. तरी आपल्याला कळतं की कुठेतरी असणार उगम. कुठेतरी ती मिळत असणार. काही नद्या तर पृथ्वी तलावर अशा आहेत की दोन दोन खंडातून वाहत त्या सागराला जाऊन मिळतात. युरोपमधून आशियातून समुद्राला जाऊन मिळते. फारच मोठी. पण तरी कुठेतरी आधी आहे. कुठेतरी अंत आहे. त्यामुळे हे जे शब्द आहेत हे शब्द लक्षणाने देखील आपल्याला नीट कळत नाहीत. अनंत हा तसाच शब्द आहे. आपल्याला असं वाटतं की फारच काहीतरी असं इतकं लांब असेल की आपल्याला कल्पना करता येत नसेल. पण तसा याचा अर्थ नाहीये. याला अंतच नाहीये. कशाला अंत नाहीये. परमात्म स्वरूपाला अंत नाहीये. बाकी यद दृष्टम तन नष्टम. जे जे दिसतं ते सगळं नाहीसं होतं, जगत नाहीसं होतं. नाहीसं होतं याचा अर्थ परिवर्तनशील आहे, परिवर्तित होतं, बदलतं, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जातं. बीज आहे, जमीन आहे, पाणी घातलं, झाड निर्माण झालं, ते बीज बदललं, मातीतूनच अजून काही अन्नरस घेतला, सूर्यापासून घेतला, पर्जन्यापासून घेतला, वाऱ्यापासून घेतला, खूप मोठा वृक्ष झाला. तो वृक्ष कालांतराने तोडला, त्याचा काही भाग कुजला, काही जाळून टाकला, त्याचा नाश झाला. नाश झाला याचा अर्थ ते ट्रान्सफॉर्म झालं. काही भाग वायू होऊन वातावरणात राहिला, काही भाग पाण्यामध्ये मिसळला, काही भागाची माती झाली इत्यादी. पण अशा रीतीने विश्व ट्रान्सफॉर्म होतं हेही म्हणणं चुकीचं आहे. कारण जर त्याचा छेद घ्यायला गेलो तर या सर्वाच्याही बुडाशी अजून सूक्ष्म अशा गोष्टी निष्पन्न होतात. सर्वात सूक्ष्म गोष्ट निष्पन्न होते. आपल्या देशामध्ये फार पूर्वीपासून अणू हा शब्द आला. अणुहुनिया थोकडा तुका आकाशा एवढा, या अणूला नाश नाही. आणि शास्त्रज्ञही म्हणतात त्याला नाश नाही. त्याची रचना देखील अशी मजेशीर आहे की काही काळ घन आणि काही काळ जशी जसं कंपन असावं तसं कंपन स्वरूप आणि काही काळ घन स्वरूप असं काही आहे. आणि ते मात्र अविनाशी आहे. ते अविनाशी असल्यामुळे त्याचा अंत नाही. त्या अणूच्याही बुडाशी काहीतरी एक शक्ती आहे. कशामुळे तो त्या प्रकारचं कार्य करतो, कोणती गोष्ट अणूला देखील कार्यरत ठेवते, त्याच्याही बुडाशी. तो अनंत आहे, त्याच्यापासून सर्व जगत निर्माण झालेलं आहे. आणि जो अशा रीतीने अनंत आहे, सूक्ष्म आहे, तोच जग झालेला आहे. जगन्निवास तोच झालेला आहे. सगळं जगत या सूक्ष्मापासूनच झालेलं आहे. त्वमक्षरम, अशा रीतीने तू अक्षर आहेस, तुला क्षरता नाही. सदसत, तू अत्यंत सत देखील आहेस आणि असत देखील आहेस. सत याचा अर्थ अविनाशी आणि असत म्हणजे नाशिवंत, दोन्ही तूच आहेस. सत आणि असत दोन्हीही ईश्वर आहेत. भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये तपाम्यहम अहम वर्षम निगृह्याम उत्सृजामी च अमृतम चैव मृत्युश्च सदसच्चाहम अर्जुन. सत आणि असत हे मीच आहे असं सांगितलं. जो सत आहे तोच असत आहे, जो सगुण झालेला आहे तोच निर्गुण झालेला आहे, जो निर्गुण आहे तोच सगुण आहे. जे सत आहे त्याच्यापासूनच असत भासत असं सांगितलं. तर 13व्या अध्यायामध्ये ज्ञेयम यत तत् प्रवक्ष्यामि यज ज्ञात्वा अमृतमश्नुते अनादिमत् परम ब्रह्म न सत तत् नासदुच्यते. ते सत देखील नाही आणि ते असत देखील नाही असंही सांगितलं. जे जाणलं असताना अमृतत्व प्राप्त होतं. अशी गोष्ट सत आणि असत हे एकमेकांच्या सापेक्ष असल्यामुळं जर असत मानलं तर त्याला सत म्हणायला लागेल, पण असताला अधिष्ठान नसल्यामुळे ते सत आहे असंही म्हणायचं कारण नाही, असं 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं. आणि या ठिकाणी सदसत तत् परम यत् सत आणि असत याच्या पलीकडे असणारा नित्य निवासी तू आहेस असं इथं सांगितलं. का तुला नमस्कार करणार नाही? कस्माच्चते न नमेरन महात्मन गरीयसे ब्रह्मणोप्यादी कर्त्रे अनंत देवेश जगन निवास त्वमक्षरम सदसत सत्परम यत. सत आणि असत याच्याही पलीकडे असणारा नित्य सत स्वरूप असा तू आहेस, नित्य अस्तित्व मात्र असा तू आहेस, तुला नमस्कार का केला जाणार नाही असं अर्जुन विचारतो आहे. एथ गा कवणा कारणा राक्षस हे नारायणा न लगतीच चरणा पळते जाहले आणि हे काय तू ते पुसावे येतुले आम्हासीही जाणवे तरी सूर्योदयी राहावे कैसेनी तमे. सूर्योदय झाल्यावर अंधार कसा राहील म्हणून राक्षस पळतात हे आम्हाला कळलं असं अर्जुन म्हणतो. जी तू प्रकाशाचा आदरू आणि जाहला आम्हासी गोचरू म्हणून या निशाचरू केरू फिटला सहजे. अशा तुझ्या स्वरूपापासून राक्षस पळावेत इतक्या पवित्र स्वरूपापासून पण का पळणार नाहीत असं अर्जुन म्हणतो. पळणारच, जसा प्रकाश आल्यावर अंधार कसा टिकेल म्हणून राक्षस पळाले असं अर्जुन म्हणत. हे येतुले दिवस आम्हा काही नेणवेची इतके दिवस आम्हाला हे कधीही समजलं नाही. हे येतुले दिवस आम्हा काही नेणवेची शरीर ज्ञान झाल्यानंतर अर्जुनाची भाषा कशी बदलली. हे येतुले दिवस आम्हा काही नेणवेची श्रीरामा. आता देखत असो महिमा गंभीर तुझा येथून नाना सृष्टींची आवळी अनेक प्रकारच्या सृष्टींच्या पंक्ती पसरती भूत ग्रामाची या वेली तया महद ब्रह्माचे व्याली दैविकी इच्छा देवो निस्सीम तत्व सदोदितु असीम तत्व सदोदित असणारा असा देव आहे. निस्सीम तत्व सदोदितु देवो निस्सीम गुण अनंतु तुझे गुण सीमा रहित आहेत, तू अनंत आहेस. देवो निस्सीम तत्व सदोदितु देवो निस्सीम गुण अनंतु देवो निस्सीम साम्य सततु नरेंद्र देवांचा जी तू त्रिजगतीये बोलावा. सर्व जगताला त्रिजगताला खरा ओलावा तू आहेस, आपल्या जगण्याचा खरा ओलावा आपला जीव आहे, परमात्मा आहे त्या ठिकाणी असणारा. अक्षर तू सदा शिवा तूची सदसत देवा तयाही अतीत ते तू सत आणि असत तूच आहेस आणि सत आणि असत याच्या पलीकडे देखील तूच विद्यमान आहेस. त्वमादि देव पुरुष पुराण त्वमस्य विश्वस्य परम निधानम. वेत्तासि वेद्यंच परंच धाम त्वया ततम विश्वमनंत रूप. पुढच्या वेळेला पाहू. हरिओम. विठ्ठल 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 विठ्ठल.
नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।